आणि मग इथे पौल व बर्नबा दुसऱ्या एका शहरामध्ये गेले जिथे इस्रायली लोक राहत व भक्ती करीत होते. तेथे त्यांनी येशूविषयी लोकांना सांगितले. तेव्हा लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. पण त्यांच्या पुढाऱ्यांनी पौल आणि बर्नबा यांच्या विरुद्ध दुसऱ्या लोकांना भडकवले. पण तरीही न भीता पौल आणि बर्नबा येशूविषयी सांगत गेले व तेथे त्यांच्या हातून चमत्कार सुद्धा व्हायला लागले आणि तेथील लोक त्यांच्या पुढाऱ्याला घेऊन पौल व बर्नबा या दोघांना मारण्यासाठी जाणार होते. पण पौल आणि बर्नबा हे समजले म्हणून लगेच ते दुसऱ्या शहरात निघून गेले. तेथे त्यांनी एका माणसाला बसलेले पाहिले. तो जन्मापासून लंगडा होता आणि तो माणूस पौलाचा संदेश ऐकायचा. मग पौलाने त्याच्याकडे पाहिले व तो बरा होईल असा विश्वास त्याच्यामध्ये आहे असे पाहून पौलाने त्याला म्हटले, तू उठून उभा राहा. आणि त्या लंगड्या माणसाने तसे केले आणि तो चालायला लागला. हे पाहून लोक म्हणाले की देव आमच्या मध्ये माणसाच्या रूपात उतरले आहे. आणि त्या लोकांनी ह्या दोघांना त्यांच्या देवाचे नाव दिले. आणि तेथील पुजारी म्हणाले की आता आपण बलिदान देऊ. म्हणून त्यांनी प्राणी आणि माळा आणल्या. पण हे ऐकून पौल आणि बर्नबा यांनी आपले कपडे फाडले व ओरडून म्हणाले की आम्ही पण तुमच्या सारखे मनुष्य आहोत. ज्याने आकाश पृथ्वी आणि सागर बनवले त्या देवाकडे तुम्ही वळा. मग त्यांनी त्या लोकांना शुभवर्तमान सांगितले आणि त्यांनी त्यांना बलिदान करू दिले नाही. पण इस्रायली लोकांनी इतर लोकांना पौला विरुद्ध भडकवले व लोकांनी पौलाला दगडांनी मारले व त्यांना वाटले की तो मेला आहे. म्हणून त्यांनी त्याला गावाबाहेर टाकून दिले. पण तिथले शिष्य पौलाजवळ आले व त्यांनी पौलाला गावात नेले. आणि दुसऱ्या दिवशी तेथून पौल आणि बर्नबा पुढच्या गावामध्ये गेले व तेथे ते येशूविषयी सांगू लागले व पुष्कळ शिष्य बनवले. व ज्या शहरात ते आधी गेले होते त्या शहरात ते परत गेले व तिथल्या लोकांना त्यांनी विश्वासात राहायला सांगितले. व त्या लोकांसाठी त्यांनी मंदिरात अधिकारी नेमले व त्यांनी त्या विश्वासणाऱ्यांना देवाच्या हातात दिले व ते परत गेले. व गेल्यावर जे काही देवाने केले होते त्यांनी इतर शिष्यांना सांगितले व अनेक दिवस ते शिष्यांसोबत राहिले.